हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
इस दुनिया की अनमोल हर चीज कमाई और अपनी जान गवाई तो उसे क्या मिला। इंसान इस दुनिया की अनमोल हर चीज कमाई और अपनी जान गवाई तो उसे क्या मिला।
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम.
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन.
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे. श्रोते हो, आपण ख्रिस्ताचे बोधमय दाखले हे पुस्तक जे सिस्टर एलन जी वाईट यांनी लिहिलेलं आहे याचे अध्ययन करीत आहोत. आणि आजच्या अध्ययनासाठी जो अध्याय निवडला आहे तो आहे अध्याय दुसरा, आणि याचे शीर्षक आहे पेरणारा पेरणी कराव्यास निघाला. याचा दुसरा भाग आज आपण बघणार आहोत. चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र आणि ख्रिस्ताचे बोधमय दाखले हे पुस्तक उघडूयात आणि आज आपल्याला त्यामधून कुठले मार्गदर्शन मिळते यावरती आपण आपले लक्ष केंद्रित करूयात. इस्रायलचे शिक्षक परमेश्वराच्या वचनाचे बी पेरित नव्हते. त्या काळचे शास्त्री व सत्य वाचकांचा शिक्षक ख्रिस्त यांच्या कार्यात फरक होता. शास्त्री रूढी संस्कार व मानवी संकल्प यावर शिक्षण देत होते. वचनाचे शिक्षण देण्याऐवजी शास्त्री मानवाचे वचनाबाबत विचार मांडत होते. अशा शिक्षणात आत्म्यास सामर्थ्य प्राप्त होत नव्हते. ख्रिस्ताच्या शिकवणुकीचा व संदेशाचा विषय परमेश्वराचे वचन हे होते. येशूला प्रश्न विचारित असत त्यांना उत्तर पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे. पवित्र शास्त्र काय सांगते? तुम्ही शास्त्रात काय वाचता? प्रत्येक प्रसंगी मित्र वा शत्रू यांनी प्रश्न विचारला त्यावेळी येशूने गोळी निर्माण केली व सत्य वचन बी पेरले. येशू जो मार्ग सत्य व जीवन, येशू स्वतः जिवंत वचन असून पवित्र शास्त्राकडे लोकांचे लक्ष वेधून घेतले व म्हणाला, तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता तेच मजविषयी साक्ष देणारे आहेत. मग त्याने म्हणजे ख्रिस्ताने मोशे व सर्व संदेष्टे याचपासून आरंभ करून सगळ्या शास्त्रातील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ सांगितला. योहानकृत शुभवर्तमान याचा 5:39 वचन, लुककृत शुभवर्तमान याचा 24:27 वचन. ख्रिस्ताच्या सेवकांनीही ही सेवा करायची आहे. पूर्वीप्रमाणे आमच्यातही आणि आमच्याही काळात परमेश्वराचे वचन बाजूला ठेवून मानवी तत्वज्ञान व संकल्प मांडले जातात. पुष्कळ सुवार्ता सांगणारे सुवार्थिक संपूर्ण पवित्र शास्त्र ईश्वर प्रेरित आहे असे मानित नाहीत. एक शहाणा मनुष्य पवित्र शास्त्राचा एक भाग नाकारतो, दुसरा एक जण दुसऱ्या भागाबाबत प्रश्न मांडतो. पवित्र शास्त्राच्या वचनाला त्याच्या मताचा दुजोरा देतात व पवित्र शास्त्र काय शिक्षण देते याला ते त्याच्या मताचा आधार व अधिकार दाखवितात. परमेश्वराचे सामर्थ्य ते नाहीसे करू पाहतात. अशा प्रकारे नास्तिकपणाचे बी सर्वत्र पसरले अर्थात पेरले जाते. परिणामी मने गोंधळून जातात व कशावर विश्वास ठेवावा हे समजत नाही. उलट इतके विश्वास पंथ झाले आहेत की कोणता पंथ स्वीकारावा असा मनात गोंधळ झाला आहे. शास्त्री लोकांनी वचन शास्त्रावर आणि शास्त्र वचनावर बरीच बंधने रचली आहेत. परमेश्वराच्या वचनाने त्यांच्या ज्या रूढी आहे त्यांना प्रभाव कमी केला. सध्याही असेच घडत आहे. परमेश्वराचे वचन इतके गुंतागुंतीचे करतात की ते पाळता येत नाहीत असे निमित्त लोक सांगतात. ख्रिस्ताने अशा प्रकारास त्याच्या काळात बंधन घातले. ख्रिस्ताने परमेश्वराचे वचन हे सर्वांना समजेल इतके सोपे करून शिकविले. पवित्र शास्त्र हा आधार पुरावा इतका भक्कम दिला की त्यामुळे साधे निरुत्तर झाले आणि आम्हीही अशाच प्रकारे पवित्र शास्त्राचे शिक्षण द्यावे. पवित्र शास्त्र हे एकमेव वचन परमेश्वराने दिलेले आहे. त्यामुळे कोणताही वाद उत्पन्न होणार नाही व सर्व विश्वासाचा पाया पवित्र शास्त्र आहे. पवित्र शास्त्राच्या सामर्थ्याची अशा प्रकारे चोरी केली आहे आणि परिणामी आध्यात्मिक दर्जा खालावला गेला आहे. व्यासपीठावर दिले जाणारे संदेश त्याद्वारे सतसत विवेक जागृत केली जात नाही व आत्म्यात संजीवनही आणले जात नाही आणि त्यामुळे श्रोते म्हणत नाही तो वाटेने आपल्या बरोबर बोलला होता व शास्त्राचा उलगडा करीत होता तेव्हा आपले अंतकरण आतल्या आत उकळत नव्हते काय? लुकृत शुभोत्तमनाचा 24:32. आज कितीतरी लोक जिवंत परमेश्वरासाठी आक्रोश करीत आहेत. परमेश्वराच्या सान्निध्याची अपेक्षा करीत आहेत. तत्वज्ञान व उत्कृष्ट भाषण ही किती जरी अलंकारिक असले तरी त्यामुळे आत्म्याची तृप्ती होत नाही. मनुष्याचे ठाम मत व संशोधन यात काही किंमत नाही, तर परमेश्वराचे वचन मानवाच्या अंतकरणाशी बोलले पाहिजे. ज्या लोकांनी आज मानवाची रूढी चालीरीती व संस्कार ऐकले असेल आता त्यांना परमेश्वराची वाणी वचनाद्वारे ऐकू द्या. त्याद्वारे त्यांचा पालट होईल व त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. ख्रिस्ताचा आवडता विषय म्हणजे बापाची कोमल प्रीती व परमेश्वराची अगाध कृपा हे आहेत. येशूने त्याचे पवित्र शील व पवित्र नियम यावर जोर दिला. येशूने लोकांना स्वतः मार्ग सत्य व जीवन असे प्रकट केले. ख्रिस्ती धर्म उपदेशकांनी तसे आणि असे विषय लोकांपुढे मांडले पाहिजेत. येशूने व येशूमध्ये जे सत्य आहे तेच लोकांना प्रकट करा. नियम व सुवार्ता याबाबत सर्वांना माहिती द्या. ख्रिस्ताच्या जीवनातील स्वार्थ त्याग व समर्पण ही लोकांना उकलून सांगा. त्याने किती सहनशीलतेने छळ सोसला व मरण पत्करले. ख्रिस्ताचे पुनरुत्थान व स्वर्गारोहण आम्हासाठी स्वर्गीय न्यायालयातील वकिलाची सेवा व त्याचे अभिवचन मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन आपल्या जवळ घेईल. योहानकृत शुभवर्तमान याचा 14:3. मानवी तत्वज्ञानातील चुका सुवार्ताचे विरोधक यांच्याबरोबर वाद करीत बसणे याऐवजी ख्रिस्ताचे अनुसरण आणि अनुकरण करा. परमेश्वराच्या वचन खजिन्यातून नवीन सत्याचा प्रकाश तुमच्या जीवनात पडू द्यात. वचनाची घोषणा करा. 2 तिमोथ्याचा 4:2. सर्व ठिकाणच्या पाण्यालगत पेरणी करा. यशया 32:20. सुवेळी अवेळी तयार रहा. माझे वचन कोणाजवळ असेल तर सत्याला स्मरून तो ते माझे वचन सांगा. गव्हा पुढे पेंढा पुढे तो काय आहे असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वराचे प्रत्येक वचन शुद्ध आहे. त्याच्या वचनात तू काही भर घालू नको. घालशील तर तो तुझा दोष उघड करेल आणि तू लबाड ठरशील. 2 तिमोथ्याचा 4:2. यशया 32:20. यिर्मयाचा 23:28 आणि नीतिसूत्राचा 30:5-6. पेरणारा पेरणी कराव्यास गेला. सर्व शैक्षणिक कार्यातील जे महान तत्व ते यामध्ये सांगितले आहे हे परमेश्वराचे वचन आहे. परंतु आपल्या बहुतेक शाळांमधून परमेश्वराचे वचन हे बाजूला काढले आहे. इतर विषयांनी विद्यार्थ्यांची मने भरून गेली आहेत. जे नास्तिक लोक आहेत त्यांची पुस्तके शालेय भूमिका पुस्तकात जास्ती आहे. विज्ञान शास्त्राचे संशोधन यामुळे विद्यार्थी बहकत आहेत. त्यांचे संशोधनाबाबत चुकीची माहिती दिली जाते. शास्त्रीय विज्ञान व परमेश्वराचे वचन याची तुलना केली जाते व ती अनिश्चित व बिना आधार असे परमेश्वराचे वचनाबाबत केले जाते. अशा प्रकारे तरुणांच्या मनात संशयाचे बी पेरले जाते. यामुळे पुढे ते मोहाला बळी पडतात. जेव्हा परमेश्वराच्या वचनातील विश्वास नाहीसा होतो मग त्या आत्म्यास परमेश्वराचे मार्गदर्शन राहत नाही, त्याला संरक्षण नाही. पुढे हे तरुण परमेश्वरापासून व सार्वकालिक जीवनापासून दूर बहकून जातात. आज आपल्या जगात जी दुष्टता व पाप ही माजली आहे त्याला कारण वरील गोष्टी प्रामुख्याने आहेत. जेव्हा परमेश्वराचे वचन बाजूला केले जाते तेव्हा त्याचे सामर्थ्य बाजूला केले जाते आणि केवळ हेच सामर्थ्य दुष्टता रोखू शकते. याच सामर्थ्याने दुष्ट प्रवृत्तीवर आळा बसतो. मनुष्य नाशवंत पेरतात व कापणीही नाशवंत व दुर्ववत अनाचार अशुद्धता व लाजखाऊपणा ही दिसून येतात. आपल्या मानवी जीवनात बौद्धिक कमकुवतपणा व अकार्यक्षमता याचे कारण म्हणजे पवित्र शास्त्राची शिकवणूक बाजूला ठेवली आहे. परमेश्वराचे वचन त्यापासून वळून मनुष्यांनी जे लिहिले त्याकडे वळणे यामुळे मन खुजट होते व त्याची किंमत फोल ठरते. यामुळे मानवी मन सखोल विचार अफाट विचार व सार्वकालिक सत्य याचा विचार करीत नाही. यामुळे सभोवार जे दिसते त्यावरच विचार मर्यादित राहतात. अशा मर्यादित गोष्टींचा विचार केला म्हणजे पुढे मनाला विस्तार येत नाही. म्हणून विचार मर्यादित राहतात, विस्तृत होत नाही. अशा प्रकारे परिणामकारक असणारे सर्व शिक्षण हे खोटे शिक्षण आहे. जे प्रेरित सत्य आहे अशा सत्याशी तरुणांच्या मनाची सांगड घालणे हे प्रत्येक शिक्षकाचे काम आहे. अशा प्रकारचे शिक्षण प्रत्येक तरुणाच्या आजच्या व भावी जीवनासाठी उपयोगी असणारे त्याची मुख्य गरज आहे. अशा प्रकारे शिक्षण दिले तर विज्ञान शास्त्राचा अभ्यास करण्यास अडखण होईल किंवा यामुळे शिक्षणाचा दर्जा कमी होईल असा विचार कोणीही करू नये. परमेश्वराविषयी माहिती घेणे व आकाशा इतकी उंच व विश्वा इतकी अफाट आहे. आपले सार्वकालिक जीवन यासारखा उदांत व सामर्थ्यवान दुसरा कोणताही विषय नाही. परमेश्वराने हे जे सत्य दिले आहे याचा तरुणांनी अभ्यास करावा व यामध्ये त्यांचे मन भक्कम होऊन वाढत जाईल. जे विद्यार्थी या वचनाप्रमाणे वागतील त्यांचे विचार विस्तृत होतील व जो सार्वकालिक संपत्तीचा साठा आहे तो त्यांना प्राप्त होईल. पवित्र शास्त्राचा अभ्यास करून तरुणांची योजना शोधणे व व्यावहारिक ज्ञान आहे. अशा प्रकारचे शिक्षण आपल्या मनात परमेश्वराची मूर्ती स्थापन होईल. यामुळे आपले मन समर्थ होईल व ते कोणत्याही मोहाला बळी पडणार नाही. आणि असा विद्यार्थी या जगात ख्रिस्त कृपेचा संदेश देणे यासाठी ख्रिस्ताचा सहकामगार होईल. तो स्वर्गीय कुटुंबाचा सभासद होईल आणि जे प्रकाशित संत त्यांच्या बरोबर स्वर्गीय वतनाचा भागीदार होईल. पण हा सत्याचा शिक्षक त्याला जे व्यावहारिक ज्ञान प्राप्त झाले तेच इतरांना देऊ शकेल. पेरणारा त्याचे बी पेरावयास गेला. ख्रिस्ताने सत्य शिकवले कारण ख्रिस्त सत्य होता व आहे. ख्रिस्ताच्या सर्व शिकवणुकी त्याचे स्वतःचे विचार त्याचे शील त्याचा स्वतःचा अनुभव ही सर्व ओतप्रोत भरली आहे. तद्वत येशूचे सहकामगारांनी येशूचे वचन शिकवित असता त्याचा स्वअनुभवद्वारे ते द्यावे. ख्रिस्ताद्वारे ज्ञान धार्मिकता पवित्रीकरण व तारण प्राप्त होते म्हणजे काय हे त्यांना माहिती असले पाहिजे. परमेश्वराचे वचन इतरांना विकसित असता आणि शिकवित असता समजा कदाचित असे झाले असावे शब्द त्यांनी केव्हाही वापरू नये. पेत्र जसा म्हणाला त्याप्रमाणे त्यांनी म्हणावे. कारण चातुर्याने कल्पनेच्या आणि कल्पलतेच्या कथास अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पराक्रम व आगमन या संबंधाने तुम्हास कळविले असे नाही तर आम्ही त्याचे महत्व प्रत्यक्ष पाहणारे होतो. दुसरे पेत्र याचा पहिला अध्याय 16 वचन. येशूचा प्रत्येक शिक्षक व पालक यांनी आवडता योहान याचबरोबर असे म्हणावे जे आरंभापासून होते ते आम्ही ऐकले आहे. जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे, जे आम्ही न्याहाळिले व स्वहस्ते चाचपिले, त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो, तो जीवन प्रकट झाले, ते आम्ही पाहिले आणि त्याची साक्ष देतो। ते सार्वकालिक जीवन पित्याजवळ होते व आम्हास प्रकट झाले हे तुम्हास कळवितो। पहिले योहान याचा पहिला अध्याय 1-2 वचन। आणि म्हणूनच आज आम्हासाठी ही महत्वाची बाब आहे की आम्ही कशा प्रकारचं शिक्षण आपल्या लेकरांना देत आहोत, कशा प्रकारचं मार्गदर्शन आम्ही त्यांना करत आहोत, कुठल्या प्रकारची शिकवणूक, वागणूक, चालचलवणूक आपण त्यांना शिकवत आहोत। कारण की सर्वात मोठी शाळा ही घर आहे, आणि ह्या घरामध्ये परमेश्वराचं वचन, परमेश्वराची प्रार्थना, उपकार, स्तुती आणि त्याबद्दलची प्रेरणा जर आम्हाला मिळत नाही तर कुठेतरी आम्ही चुकत आहोत। आणि म्हणून हे समजवण्यासाठी आज आम्हाला ख्रिस्ताचे बोधमय दाखले हे पुस्तक मार्गदर्शन करणार आहे। जीवन परिवर्तित झाल्याशिवाय राहणार नाही, कारण की प्रभू येशू ख्रिस्ताने जे दाखले सांगितलेले आहेत त्यामुळे प्रत्येकांचे मन परिवर्तित झालेले आहेत। आणि म्हणून हे समजण्यासाठी आपण प्रार्थना करू। प्रभू परमेश्वर पित्यात, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो की तू आज आम्हाला ख्रिस्ताचे बोधमय दाखले याच्यातून बोललेला आहेस। जीवन काय आहे, चरित्र काय आहे, आणि आमचा जीवन प्रकाश कसा असावा, आणि आमचं जीवन चरित्र आणि प्रवास कसा असावा यासाठी तू आम्हाला मार्गदर्शन दे, जेणेकरून आम्ही ते सार्वकालिक जीवन हस्तगत करावं की जे तू आमच्यासाठी राखून ठेवलेलं आहे। आमचा स्वभाव, आमचं चरित्र, आमचे विचार तुझ्या समान होतील, आणि तू येईपर्यंत आम्हाला तुझ्या विश्वासात टिकून तू ठेव। पुढील वेळ तुझ्या हातात सोपवून ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावात केली म्हणून तू ऐक। आमेन।
ओहो 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 आहा 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 अंबर भी नया धरती भी नई और नया यरूशलेम होगा। अंबर भी नया धरती भी नई और नया यरूशलेम होगा। हर सुबह नई, हर शाम नई, हर वक्त सुहाना होगा। सुंदर सा नगर एक होगा, सुंदर सा नगर एक होगा। बहिरे का कान खुलेगा, अंधे की आंख खुलेगी, बहिरे का कान खुलेगा। दौड़ेगा जोर से लंगड़ा, गूंगा महिमा गाएगा। कष्ट नहीं, आंसू भी नहीं, बस प्यार ही प्यार होगा। हर सुबह नई, हर शाम नई, हर वक्त सुहाना होगा। सुंदर सा नगर एक होगा, सुंदर सा नगर एक होगा। किसी का अंत न होगा। हर सुबह नहीं हर शाम नहीं हर वक्त सुहाना होगा सुंदर सनगर एक होगा सुंदर सनगर एक होगा इतना प्रेम किया है ईश्वर ने इस दुनिया से इतना प्रेम किया है हिंसा को मुक्ति दिलाने अपना एक पुत्र दिया है उस पर जो कोई विश्वास करे वो उसी नगर का होगा हर सुबह नहीं हर शाम नहीं हर वक्त सुहाना होगा सुंदर सनगर एक होगा सुंदर सनगर एक होगा अंबर भी नया धरती भी नई और नया यरूशलेम होगा हर सुबह नहीं हर शाम नहीं हर वक्त सुहाना होगा सुंदर सनगर एक होगा सुंदर सनगर एक होगा सुंदर सनगर एक होगा
आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा
आमचा पत्ता लिहून घ्या ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ जीवन ज्योती पोस्ट बॉक्स 1446 पुणे 411037 महाराष्ट्र इंडिया मोबाइल क्रमांक 8010047865 व ईमेल आईडी घ्या MARATHIRASAMC@SUDAVENTIST.ORG तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू शिवाय आपल्या समस्या असतील प्रार्थनेची गरज असेल तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत
तर मंडळी पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर तोवर नमस्कार